अभयारण्य अर्थात सँक्चुरी। भारतामध्ये केंद्र शासनाने वन्यजीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत। हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि राज्यस्तरीय वनोद्याने या तीन प्रमुख प्रकारात आढळून येतात। वन्यजीव आणि त्यांचे पर्यावरण यांच्या अभिवृद्धीसाठी एखाद्या प्रदेशातील परिस्थितीकीय दृष्ट्या अनुकूल असलेले क्षेत्र केंद्र आणि राज्य शासनाकडून निश्चित करण्यात येते। असा प्रदेश म्हणजेच क्षेत्र सीमांकित केल्यानंतर तो राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य म्हणून घोषित केला जातो। अभयारण्यात प्राण्यांची शिकार करण्यास पूर्णपणे बंदी घातली जाते, त्यांना अभय दिले जाते, त्यांचे संरक्षण आणि संधारण करण्यात येते। सर्व अभयारण्ये ही शासनाच्या नियंत्रणाखाली असून त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वन विभागाकडे सोपविण्यात आली आहे। अभयारण्यातील जीवसृष्टीचे संरक्षण आणि व्यवस्थापन याविषयी तरतुदी असलेला कायदा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 केलेला आहे। पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीवांचं रक्षण करणं हा अभयारण्य स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश आहे। मागील 2-3 शतकात वन्यजीवांची प्रचंड प्रमाणात हत्या झाली। प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजननास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि अधिवासाचे प्रदेश म्हणजेच वसतिस्थान नष्ट होऊ लागले। अशा स्थितीत त्यांना जीवनसंघर्षात टिकून राहणं अवघड झालं। त्यामुळे अनेक वन्यजीव प्रजातींचा अवक्षय झाला असून काही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत। हे टाळण्यासाठी आणि पर्यावरणातील परिस्थितीकीय संतुलन टिकून राहण्यासाठी वन्यजीवांचे अभयारण्यात संधारण केले जाते। भारतात सुमारे 589 तर महाराष्ट्रात एकूण 5 राष्ट्रीय उद्याने आणि 35 अभयारण्ये आहेत। केंद्र शासनाने काही अभयारण्ये खास प्राण्यांसाठी राखून ठेवलेली आहेत। उदाहरणार्थ भारतात 1972 पासून वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प हाती घेतला गेला आहे। या प्रकल्पांतर्गत देशातील एकूण 26 अभयारण्ये येतात। यापैकी राजस्थान राज्यातील सरिस्का आणि महाराष्ट्र राज्यातील मेळघाट व ताडोबा ही अभयारण्ये वाघांसाठी राखीव आहेत। केवळ पक्ष्यांसाठीही काही अभयारण्ये राखलेली आहेत। राजस्थानातील भरतपूर येथे खास पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील अभयारण्य माळढोक पक्ष्यांसाठी, तर नायगाव हे बीड जिल्ह्यातील अभयारण्य मोरांसाठी राखीव आहे। गुजरात राज्यातील गीरचे अभयारण्य सिंहांसाठी राखीव आहे। नैसर्गिक अधिवास आणि त्यातील जैवविविधता यांचे संरक्षण आणि संधारण करण्यासाठी अभयारण्यांचे मोलाचे सहाय्य झाले आहे। मगर जयकुमार यांनी ही नोंद लिहिली आहे।